चीनीमंडी.com पॉडकास्ट। फिलिपिन्स, साखरेच्या किमतीमध्ये आली घट। साखर नियामक प्रशासनाचा पुरवठा आणि मागणीच्या रिपोर्टच्या आधारावर फिलिपिन्समध्ये साखर उत्पादन 2.4 मिलियन टन होण्याची शक्यता आहे, जे गेल्या वर्षी पीक वर्षाच्या 4% वृद्धी दाखवतो। पण स्थानिक आणि विदेशी दोन्ही बाजारातून मागणी 5% कमी होऊन 1.71 मेट्रिक टन झाली आहे। उत्पादनात वाढ आणि कमी मागणीमुळे साखर उद्योगासमोरील संकट अधिक दाट होण्याची शक्यता आहे। कन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स असोसिएशन इंकचे प्रवक्ता रेमंड मॉन्टिनोला म्हणाले की उच्च साखर उत्पादन नेहमीच स्वागतार्ह असते, पण जर कोरोना महामारी तशीच राहिली तर साखरेच्या उत्पादनात बाधा येऊ शकते। साखरेचा वापर करणाऱ्या उद्योगांनी कोरोनामुळे आपली ऑर्डर कमी केली आहे, कारण त्यांचा साखरेचा स्टॉक अजूनही संपलेला नाही। जवळपास सर्वच व्यवसायांना मर्यादा आल्या आहेत। सध्याच्या साखरेच्या किमतींनी उद्योगाच्या दुर्दशेला यापूर्वीच दाखवून दिले आहे, कारण कारखाना गेटवर साखरेच्या किमतींपूर्वीच 8% घट आलेली आहे।